आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या। इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल। अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम। आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन। भारत आणि इंडोनेशियामधल्या भागीदारीचा नवीन सुवर्ण अध्याय आजपासून सुरू झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। ते इंडोनेशियात जाकार्ता इथे इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदन देत होते। उभय देशांमधली भागीदारी संरक्षण, तंत्रज्ञान, संस्कृती, शिक्षण, विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये आगेकूच करत आहे असं मोदी म्हणाले। परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आज उभय देशांमध्ये अनेक सामंजस्य करार झाले। या करारांमुळे भारतात बनलेली उच्च दर्जाची औषधं इंडोनेशियात परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतील। इंडोनेशियातले डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातले इतर व्यावसायिक यांच्या क्षमता बांधणीमध्ये भारत योगदान देऊ शकेल। तसंच भारतीय गव्हाच्या वाणामुळे इंडोनेशियाची अन्न सुरक्षा मजबूत होईल असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं। अत्यावश्यक खनिजं आणि पोलाद यांच्या पुरवठा साखळीबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं। IIM बंगळुरूचं संकुल इंडोनेशियात सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली।
AI, टेलिकॉम, डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर जैसे क्षेत्रों में टेक्नोलॉजी सहयोग बढ़ाने के लिए आज एक अहम एग्रीमेंट किया है। हम दोनों देशों के बीच स्टार्टअप सहयोग को और गहरा करने पर भी सहमत हुए हैं। हम इंडोनेशिया में भारत के प्रतिष्ठित मैनेजमेंट इंस्टीट्यूट IIM बेंगलुरु को उसका कैंपस खोलने के जा रहे हैं। इससे पूरे आसियान क्षेत्र के युवाओं को बहुत लाभ होगा।
याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप्स या क्षेत्रातलं सहकार्य अधिक व्यापक करण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज राष्ट्रपती सुबियांतो यांच्या हस्ते बिंतांग आदिपूर्णा हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत यंदाच्या ड्युरांट कप फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं। या ऐतिहासिक स्पर्धेत खऱ्याखुऱ्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यंदा या स्पर्धेत श्रीलंकेसह इतर संघांचा नव्यानं समावेश झाला आहे हे या स्पर्धेच्या लोकप्रियतेचं द्योतक असल्याचं त्या म्हणाल्या।
फुटबॉल विश्व के सबसे लोकप्रिय खेल में से एक है। ये खेल उत्कृष्टता, एकता और खेल भावना का एक अनुपम उदाहरण है। फुटबॉल लोगों को एक दूसरे से जोड़ता है। खेल भावना का महत्व केवल खेलों तक सीमित नहीं है, ये एक महत्वपूर्ण जीवन मूल्य है जो हमें समानता, सहयोग और विपरीत परिस्थितियों में भी दृढ़ बने रहने की सीख देता है।
केरळमध्ये कोची इथे उद्यापासून 2 दिवसीय ब्रिक्स महिला मंत्रिस्तरीय बैठक सुरू होत आहे। भारतानं आयोजित केलेल्या या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीनं ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री चर्चा करतील। संबंधित विषयातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांच्या विशेष चर्चासत्राचं आयोजनही या बैठकीत करण्यात आलं आहे। या चर्चासत्रात त्यांना अनुभव आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सामायिक करण्याची तसंच महिला सक्षमीकरणासाठी भागीदारी वाढवण्याची संधी मिळेल। महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, आर्थिक संधींचा विस्तार करणं आणि डिजिटल तसंच आर्थिक समावेश मजबूत करणं यावर उच्चस्तरीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक होत आहे। अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवलं आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चपलांची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडं निर्यात परिषदेत राष्ट्रीय स्तरावरच्या उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या एकूण चर्मोद्योग निर्यातीपैकी 77% माल केवळ 15 देशांमध्येच पाठवला जातो. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेनं नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का या संदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून RTO वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सनाच परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्याच्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांमधून सेवा पुरवण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महिलांवरचे बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 108 विशेष जलदगती न्यायालयं आणि पॉक्सो अंतर्गत 30 विशेष जलदगती न्यायालयं अशी एकंदर 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाशी सतत पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेत डल्लास इथे काल झालेल्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर प्रथमच स्पेन उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. अमेरिकेवर 3-4 विजय मिळवणाऱ्या बेल्जियमबरोबर स्पेनची उपांत्यपूर्व फेरीतली लढत असेल. इंग्लंडनं मेक्सिकोवर 3-2 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला नॉर्वेकडून पराभव पत्करावा लागला. आता उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंड विरुद्ध नॉर्वे असा सामना रंगेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि इंडोनेशियादरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.